श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायातील 8वा श्लोक, ज्यात ज्ञानाची लक्षणे सांगितली जात आहेत, 7व्या श्लोकामध्ये जवळपास 9 लक्षणं सांगण्यात आली होती आणि 8व्या श्लोकामध्ये सांगण्यात येणारी लक्षणं सध्या सुरू आहे। जन्म मृत्यू जरा व्याधी या पदावर माऊलीचं निरूपण सुरू आहे आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी, साधना करण्यासाठी म्हातारपणाची वाट पाहणे, जेव्हा म्हातारपणात आपण काहीही करू शकत नाही अशा अवस्थेमध्ये जेव्हा गलित गात्र मनुष्य होऊन जातो, जेव्हा प्रत्येक अवयव ढिले पडू लागतात आणि तोंड हालायला लागतं, मुंडकं हालायला लागतं, लाळ गळते, अशा अवस्थेमध्ये काय प्रगती होणार आहे। तृणाचे बुजवणे आंदोळे वारे गुणे तैसे येईल कापणे सर्वांगासी। तर म्हणतात की गवताचे जे बुजगावणे असते ना शेतात, ते जसे वाऱ्याने हालते त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगामध्ये कापरे येतात, सर्व अंग हालायला लागते। पाया पडती वेगळा, पाया पडती वेगळी, हात वळती मुरकुंडी आणि बर्वेपणा बागडी नाचवी जाईल। पायात पाय अडकून पडतात, हात वाकडे होतात आणि आता जो हल्लीपणा, हल्लीचा जो बर्वेपणा, सुंदरपणा आहे, मग त्यावेळी फक्त त्या सुंदरपणाची आठवण राहील आणि आपण नुसते सोंगासारखे नाचत राहू। आज या श्लोकाचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। मळमूत्र द्वारे होनी ठाकती खोकरे, नवसिये होती इतरे माझा निधनी, देखोनी थुंकिल जगू मरणाचा पळेल पांगू, सोयरिया उबगू येईल माझा, स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईन, उभळीचा उजगरा सेजे आ जाईल या घरा, शिणविल म्हणती म्हातारा बहुता तेहा, ऐसी वार्धक्याची सुचणी आपणिया तरुणपणी, देखे मग मनी विटे जो का। मलमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील, बेडवर सू होईल, छी होईल, अशी मलमूत्राची भांडे फुटक्या भांड्यासारखी द्वारे होतील आणि इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील, अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील, मला लवकर मरण येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्या लोकांना माझा कंटाळा येईल, बायका मला पिशाच म्हणतील, मुले मला भिवून मूर्छित होतील, अरे फार काय सांगावे, मी सर्वांच्या किळसेला पात्र होईल, शेजारच्या घरामध्ये निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ठासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणविल असे ते म्हणतील। असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनामध्ये विटतो की देवा माझ्यावर असा प्रसंग येऊ देऊ नकोस। म्हणे पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी, म्हणून नाही कणे पावे तवाई कोणी घाली आघवे, पंगू न होता जावे तेथ जाय, दिठी जब जाये तव पाहावे ते तुले पाहे, मुकत्वादी वाचा वाहे सुभाषिते, हात होती खुळे हे पुढील मोटके कळे, आणि करूनी घाली सकळे दानादिके, तेव्हा ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान। तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तरुणपणाची अवस्था विषय भोगामध्ये निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे। म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो, म्हणजे सत्संग ऐकून घेतो। पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे देवस्थान तीर्थाटने वगैरे करायचे असेल, जिथे जायचे असेल तिथे जाऊन येतो। जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलाव्याचे ते बोलून घेतो। हात लुळे होतील ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादी सर्व सत्कृत्य करून टाकतो। अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल, तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो। जैसे चोर पाहे झोंबती तवाजीची ऋषीजे संपत्ती काझा काझा की वाती नवसता की जे तैसे वार्धक्य यावे मग जेवाया जावे ते आताची आगवे सवते केले आता मोडुनी ठेली दुर्गे कावळीत धरले खगे तेथ उपेक्षुणी जो रिगे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होये आले पणे वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेणू कैचा झाडिली कोळे झाडी तयान फळे जेवी बोंडी जाहलाग्नी तरी राखोंडी जाळील काई म्हणून वृद्धाप्याचे नि आठवे वृद्धाप्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे। जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोच झाकापाक करून ठेवावी, त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच म्हणजे तारुण्यामध्येच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले। म्हणजे जितकी काही साधना, जितका काही ध्यानधारणेचा अभ्यास, जितका काही योगाचा अभ्यास, हा सर्व तरुणपणातच सुरू करतो आणि आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करीत असता तर त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यामध्ये प्रवेश केला तर तो नागवला जाईल का, म्हणजे वेळीच तो किल्ल्यामध्ये पोचला। तसे म्हातारपण येईल व जन्माला आले पण व्यर्थ जाईल, कारण 100 वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर जवानीच्या भरामध्येच मजा करू आणि पुढे परमार्थ करू असे म्हणणारा जो माणूस असतो तो तरी शतायू आहे की नाही हे कोणास ठाऊक। तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली तर त्या कोळ्यांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाही ना, तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखुंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकत का, तो जाळू शकत नाही, त्याची तर राख झालेली असते। त्याप्रमाणे तारुण्यामध्ये शक्ती आणि बुद्धी विषय सेवनामध्ये सर्व सरी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील, असे वृद्ध अवस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे त्याला तारुण्य अवस्थेमध्ये स्मरण होत असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे। तैसे चिनाना रोग पडी घाती पुढांग तव आरोग्याचे उपेग करू निघाली सापाच्या तोंडी पडिली जे उंडी ते लावनी सांडी प्रभु धू जैसा तैसा वियोग जेणे दुखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडुनी सुखे उदासु होय आणि जेणे जेणे कडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्रा गुंडे नियमाचे दाटी ऐस ऐसिया आयती जयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा आताणी कही एक लक्षण अलौकिक सांगेन आईक धनंजया। त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो। सापाच्या तोंडामध्ये एखादा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे विपत्ती व शोक ही पोचली जातात तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळांमध्ये निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करून टाकतो। अशा अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज। आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना ऐक। आता पुढे आणखीन काही लक्षण सांगत आहेत। असक्तीरन भीष्मंग पुत्र दार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वं मिष्टानिष्टोपपत्तिषु। देहाच्या संबंधी अनासक्ती, स्त्री पुत्र गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे, समचित्त किंवा संतुलन ठेवणारा। तरी जो या देहावरी उदासुएसिया परी उखीता जैसे विढारी बैसविला आहे का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली आस्था नाही सावली सरीसीच असे परी असे ही नेणिजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे आली तिये वस्ती कीर आली का गोरुवे बैसली रुखातळी। तर बिराडी बसविलेला वाटसरू जसा त्या बिराडाविषयी उदास असतो तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो। समजा आपण एखाद्या राजवाड्यात गेलो, त्या राजवाड्याची शान आपल्याला दिसते, ती शान पाहून राजवाड्यात काढलेली नक्काशी पाहून कलात्मक दृष्टीने आपण त्याला पाहू, पण आपल्याला काही त्या राजवाड्याबद्दल अटॅचमेंट वाटेल का? कारण तो आपला नाही, आपण त्याबद्दल उदास असू। तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे वाढसरूची आस्था नसते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते। आपली सावली आपल्याबरोबरच नेहमी असते परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते। त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि त्याला जी मुले बाळे झालेली असतात त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास होऊन राहतो। जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुंसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा विहूनी असे एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासिगा आणि महासिंधु जैसे ग्रीष्मवर्षी सरिसे इष्टानिष्ट तैसे जया चाठाई का तिन्ही काळ होता त्रिधानव्हे सविता त तैसा सुख दुखी चित्ता भेदुनी नाही। जेठ नामाचे निपाडे समत्वा उणे न पडे तेथची ज्ञान रोकडे ओळखतू। अर्जुना, वाटेने जात असताना काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो, तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही अनासक्त असल्याचे आपल्याला दिसते। फार काय सांगावे, रागू जसा पिंजऱ्यामध्ये असतो, म्हणजे पोपट जसा पिंजऱ्यामध्ये असतो किंवा मिठ्ठू जसा पिंजऱ्यामध्ये असतो, तसा जो वेदाज्ञेला भिवून संसारात असतो, एरवी ज्याचे स्त्री पुत्र गृह इत्यादी गोष्टींवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज। आणि महासागर जसे उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या असतात, अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या तिन्ही काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग ज्याच्या अंगावर येऊन कोसळले तरी त्याचे अंतकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही। कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशामध्ये जसा काहीच फेरबदल होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा कधी येत नाही। अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज।
मैचानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिनो विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसिदी।
आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती, अव्यभिचारिणी म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, एकनिष्ठ भक्ती, माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण एकनिष्ठ अशी भक्ती, एकांत प्रदेशामध्ये राहणे म्हणजे लोकांच्या समुदायामध्ये राहण्याची खंती वाटणे किंवा लोकांपासून दूर राहणे असे त्याच्या अंगी हे भाव उत्कट पद्धतीने भरलेले असतात।
आणि मी वाचुनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोची तिही जयांचा केला शरीर वाचा मानस पियाली कृत निश्चयाचा कोश एक मी वाचुनी वासन पाहतियान किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेने आपणया आम्हा सेज एकी केली।
माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी म्हणजे कायेनी वाचेनी आणि मनाने असा निश्चय केलेला असतो, ज्याचे शरीर वाचा आणि मन या तिघांनी वरीलप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली असते की मी फक्त एका देवाचाच आहे, एका भगवंताचाच आहे, एका परमेश्वराचाच आहे, या परमेश्वराखेरीज मला कोणाचाही आधार नाही आणि एक माझ्यापासून आणखी कशाची इच्छा ते करीत नाहीत। फार काय सांगावे, ज्याचे अंतःकरण माझ्याशी अगदी अखडून राहिले आहे, अखडून म्हणजे जखडून असे राहिले आहे, त्याने आपले आणि आमचे एकच अंथरुण केले म्हणजे माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे, माझ्याशिवाय त्याला दुसरं काहीच बरं वाटत नाही आणि दिसतही नाही।
रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे ती एकांतेचे निपाडे एक सरला जो मिळो निमिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी हो निमज तैसे सर्वस्वे भजती सूर्याच्या होणा होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकले पण साजे प्रभे सिजेवी पै पाणियाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके येरवी ते पाणी जो अनन्य यापरी मी जाहलाही माते वरी तो ची तो मूर्तधारी ज्ञान पैगा।
पतीकडे जाताना पतिव्रता स्त्री शरीराने आणि अंतकरणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठ भक्तीने अनुसरलेला आहे, गंगेचे पाणी समुद्राला मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात, सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे, हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा म्हणजे अनन्यपणा प्रभेला जसा शोभतो, किंवा पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते, तथापि खरा विचार करून पाहिले तर त्या लाटा नव्हे तर ते पाणीच आहे। जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजनच करतो, अर्जुना तोच तो मूर्तिमंत ज्ञानी होय, आणि तिथेच ज्ञान प्रकट झाले असे आपण समजावे।
आणि तिथे गवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया शैलकक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरानये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निरुती लागी सांगो।
आणि तीर्थे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी जास राहाव्यास आवडते। डोंगराच्या बगलीतील गुहांमध्ये व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही, ज्याची एकांतावर फार प्रीती असते आणि ज्याला लोकांचा कंटाळा असतो, जो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज। हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरिता आणखी काही चिन्हे आहेत, तुला ती चिन्हे पुढे सांगतो। अशा प्रकारे सातव्या श्लोकापासून सातव्या आठव्या नवव्या दहाव्या श्लोकापर्यंत ही सगळी लक्षणे सांगण्यात येत आहे, आणि पुढे अकराव्या श्लोकात देखील काही लक्षणे सांगण्यात येतील। ज्ञानाच्या लक्षणांचा अकरावा श्लोक हा शेवटचा श्लोक असेल, तो आपण उद्या घेणार आहोत। आज आपण इथेच विश्रांती घेऊया।
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।